93.5 Red FM पे।
आला रे आला संग्राम आला।
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर नमस्कार, मी आहे संग्राम। टेम्परेचर्स मॅक्सिमम 36 डिग्री सेल्सिअस आणि मिनिमम 24 डिग्री सेल्सिअस। हे मॅक्सिमम 36 म्हणजे कळतंय ना तुम्हाला, नॉर्मली 39 वगैरे आहेच आपल्याकडे। अरे 10 मे, मिडल ऑफ मे आत्ता चालू आहे आणि कालच्या पावसामुळे काय मस्त वातावरण झालंय बाहेर, वा दिल खुश। काल संध्याकाळी सुद्धा आणि आज सकाळी उठल्या तर काय असं वाटतंय, कशाला आपण एक काम करावं, इकडे कात्रजच्या चौकात लेफ्ट मारून स्टुडिओला येण्याच्या ऐवजी राईट मारावं आणि सरळ जावं महाबळेश्वरला किंवा कुठेतरी लॉंग ड्राईव्हला, आणि कुठेतरी जावं भटकावं काहीतरी असं काहीतरी करावं। म्हणजे काय करणार, पापी पेट का सवाल आहे म्हणून हे एवढं छान जे काही हा मौसम आहे तो असा वेस्ट होतोय। नुसता खिडकीतनं दिसतोय मला आत्ता, आणि पुढचे आता किती वाजले, 7:30 वाजले, 3:30 3:30 हे असंच मला भोगावं लागणार आहे, पण त्याच्यानंतर मी जाईन काही ना काहीतरी करेलच। बट यू हॅव मच निडेड रेस्पाइट फ्रॉम द हीट। आजही ढगाळ वातावरण असणार आहे, इनफॅक्ट पुढचे काही दिवस हे असं वातावरण एक्सपेक्टेड आहे। पाऊस पडेल की नाही सांगता येत नाही, पण आय एम होपिंग की तो पुन्हा पडेल, आणि काल म्हटल्याप्रमाणे खडक असला किंवा आपल्या बाकीच्या सगळ्या धरणांच्या वरच पडेल, दॅट विल बी व्हेरी हेल्पफुल। कमिंग अप इन जस्ट वे, मी आहे संग्राम। आणि हो, रेड एफ एमचा शिक्का परत आलाय, काय डिटेल्स आहेत ते ऐका, 93.5 रेड एफ एम बाज जाते रहो।